त्यानंतर असे झाले की शिष्य येशू विषयी अनेक लोकांना सांगत गेले व त्यामुळे येशूच्या मार्गावर बरेच लोक चालू लागले. तेव्हा पौल नावाचा एक व्यक्ती होता जो येशूच्या मार्गावर जाणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकत असे व त्यांना त्रास देऊन त्यांचा विरोध करत असे. एक दिवशी तो एका गावामध्ये येशूच्या शिष्यांना तुरुंगात टाकण्यासाठी जात होता. त्यावेळी रस्त्याने जात असताना त्याच्या भोवती एक वेगळाच प्रकाश पडला व तो वेगळाच प्रकाश पाहून पौल खाली पडला व त्याला त्याच्या सोबत बोलण्याचा एक आवाज ऐकू आला की पौला पौला तू माझा छळ का करतोस. तेव्हा पौल म्हणाला हे प्रभू तू कोण आहेस. तेव्हा प्रभू म्हणाले तू ज्या येशूचा छळ करतोस तोच येशू मी आहे. त्यानंतर प्रभू त्याला म्हणाले तू उठ आणि शहरामध्ये जा तेव्हा तुला काय करायचे ते तुला सांगितले जाईल. त्याच्या सोबत्यांनी त्याला आधार दिला आणि शहरात घेऊन गेले. शहरात गेल्यानंतर 3 दिवस तो काही पाहू शकत नव्हता व आंधळ्यासारखा राहिला आणि त्याने काही खाल्ले किंवा प्याले नाही. मग त्या शहरातील एका शिष्याला येशूने दर्शन दिले व त्याला सांगितले की पौल नावाच्या एक माणसाचा शोध कर तो माझी प्रार्थना करत आहे. मग शिष्य म्हणाला हे प्रभू त्याने तर तुझ्या लोकांना किती त्रास दिला आहे. पण येशू त्याला म्हणाले तरी पण तू जा कारण पुष्कळ लोकांपर्यंत माझे नाव घेऊन जाण्यासाठी मी त्याला निवडले आहे. त्यानंतर तो शिष्य पौलाकडे गेला व त्याला म्हणाला की तुला दर्शन देणाऱ्या येशू प्रभूने मला तुझ्याकडे पाठवले आहे ह्यासाठी की तुला परत पाहता यावे व देवाच्या पवित्र आत्म्याने तू भरून जावे. तेव्हा त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काहीतरी पडले व तो पुन्हा पाहू लागला. तेव्हा त्याने पाण्याचा धार्मिक विधी पूर्ण केला व तिथे तो शिष्यांसोबत राहू लागला व सामर्थ्यवान होत गेला व सर्व ठिकाणी तो येशूविषयी सांगू लागला.